नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. राज्यांत जिल्हो पंचायतीच्या वेंचणुकेंत आयज सांजे 4 मेरेन 63.59% मतदान जाले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी कोठंबी हांगा मतदान केले. जिल्हो पंचायत वेंचणुके खातीर दक्षिण गोंयांतल्या 25 जिल्हा पंचायत वांगडी वेंचून काडपा खातीर आयज जाल्ले मतदानांत मतदान सवस्तकायेन जाले. भारत विकास परिषद आनी हर घर सावरकर योजना पुणे हांच्या जोड पालवान फाल्यां 21 डिसेंबराक दिवचले स्वतंत्रवीर सावरकर हांचेर बरयल्ल्या लेखनाचेर आधारीत एक खासा कार्यावळ आयोजीत केल्या. आनी पणजे पुलीस मुख्यालयांत गोंय पुलीस तापणूक दीस म्हळ्यार रायझिंग डे कार्यावळ जाली. राज्यांत जिल्हो पंचायतीच्या वेंचणुकेंत सांजे 4 मेरेन 63.59% मतदान जाले. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी कोठंबी हांगा मतदान केले. राज्यांतल्या 50 मतदारसंघांत 1284 पोलिंग बुथांनी सकाळी 8 वरांचेर मतदानाक सुरवात जाल्ली. 4 वरां मेरेन 8,68,637 मतदारां मदल्या 5,52,807 जणांनी मतदान केल्ले. उत्तर गोंयच्या 25 मतदारसंघांनी 65.34% जाल्यार दक्षिण गोंयच्या 25 मतदारसंघांनी 61.78% मतदान जाले. 70 केरी मतदारसंघांत सगळ्यांत चड 82.64% जाल्यार कुठ्ठाळी मतदारसंघांत सगळ्यांत उणे 49.36% मतदान जाले. सांजे 5 वरां मेरेन मतदान चलतले. सोमारा 22 तारखेक मतमेजणी जातली. 50 मतदारसंघांत 226 उमेदवार रिंगणांत आसात. जिल्हो पंचायत वेंचणुके खातीर दक्षिण गोंयांतल्यान 25 जिल्हा पंचायत वांगडी वेंचून काडपा खातीर आयज जाल्ले मतदान सवस्तकायेन तशेंच सांदिकायेन जाले. काणकोण, केपें, सांगे, धारबांदोडा आनी फोंडें ह्या 4 तालुक्यांत जाल्लें मतदान 70-75% इतलें जाल्लें आसून त्या मनान साश्टी आनी मुरगांव तालुक्यांत जाल्लें मतदान 60-62% लागसार आसा. आयज सांजे वेळा 4 वरां मेरेन दक्षिण गोंयांत 61.78% मतदान जाल्लें. आयज सकाळीं 8 वरांसावन मतदान सुरू जाल्लें, मात पयल्या 2 वरांत फकत 10% मतदान जाल्लें. दनपारां 12 वरां मेरेन हें प्रमाण 25% पाविल्लें. दनपारच्या उपरांत ह्या मतदानांत नेट आयिल्लो. ह्या मतदानांत कांय जाणट्यांनी मतदान केंद्राचेर येवन मतदान केलें. अशा मतदारांक खातीर व्हील चेअराची तजवीज केल्ली. दक्षिण गोंयांत खंयचेच सुवातीर कसलीच वायट घडणूक घडली ना अशी माहिती दक्षिण गोंयचे पुलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा हांणी दिली. दिवचल तालुक्यांतल्या 4 जिल्हो पंचायत मतदारसंघांत आयज शांततापूर्ण मतदान प्रक्रिया पुराय जाली. दिवचल तालुका वाठारांत वट्ट 62,090 मतदार आसात. 3,367 दादले जाल्यार 31,723 बायलां मतदार आसात. दिवचल मतदारसंघांत लाटंबारसे, मये, कारापूर, सरवण आनी पाळी ह्या 4 जिल्हा पंचायत मतदारसंघांतल्यान एकूण 15 उमेदवारांचे भवितव्य आयज मतपेटीन बंद जाले. वट 62,090 मतदार ह्या 15 उमेदवारांचे भवितव्य थारायतले. दिवचल तालुक्यांत 4 मतदारसंघांत वट्ट 103 मतदार केंद्रांचे आज मतदान जाले. मतदारांची संख्या लक्षांत घेतल्यार जाणवता की 4 मतदारसंघांत बायलां मतदारांची संख्या दादल्या मतदारांपेक्षा चड आसा आनी हांगसर बायलां मतदार ह्या 4 सुवातेर म्हत्वपूर्ण योगदान दितली. सांखळीचे आमदार तशेंच मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये आनी मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट तशेंच काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, आप तशेंच अपक्ष उमेदवारांनी आपापल्या मतदान केंद्रार वचून मतदान केलें. मजगतीं मतदान प्रक्रिया वेवस्थीत पुराय करून घेवपा खातीर दिवचल मुख्य वेंचणूक अधिकारी श्रीकांत पेडणेकर तशेंच उपवेंचणूक अधिकारी ओंकार मांद्रेकर आनी हेर सहकाऱ्यांनी म्हत्वपूर्ण भूमिका साकारली. भारत विकास परिषद आनी हर घर सावरकर योजना पुणे हांच्या जोड पालवान फाल्यां 21 डिसेंबराक सांजे वेळा 4:30 वरांचेर दिवचले श्री छत्रपती शिवाजी महाराज शाळा संकुलांत स्वतंत्रवीर सावरकर हांचेर बरयल्ल्या लेखनाचेर आधारीत एक खास कार्यावळ जातली. ह्या सुवाळ्याक मुखेल सोयरे म्हणून मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर आसतले. मानाचे सोयरे म्हणून केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, दिवचलचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट तशेंच दिवचलचे नगराध्यक्ष विजय कुमार नाटेकर हाजीर आसतले. श्री सातक्की सावरकर हे मुखेल वक्ते हाजीर रावतले. रसिकांनी व्हडा संख्येन हे कार्यावळीक हजर रावचे असो उलो दिवचल भारत विकास परिषदेन मारला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी।
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
पणजेच्या पुलीस मुख्यालयांत गोंय पुलीस स्थापणूक दीस म्हळ्यारूच रायसिंग डे मनयलो। डीजीपी अलोक कुमार हांच्या सयत राज्यभरांतले पुलीस अधिकारी आनी कर्मचारी ह्या वेळार हाजीर आशिल्ले। सुरवातीक डीजीपी अलोक कुमार हांणी हुतात्मा स्मारकाक फुलांनी आदरांजली ओंपली, उपरांत तांणी परेडीची पळोवणी केली। ह्या वेळार उलयतना डीजीपी कुमार हांणी खात्यान फाटले वर्सभर केल्ल्या कामाचो नियाळ घेतलो। पुलीस खात्यान कायदो आनी सुवेवस्था राखपा खातीर म्हत्वाची भुमिका उठयल्या। गुन्यांवाचो छडो लावपाची टक्केवारी 87.77% आसा। NDPS एक्टा खाला 157 प्रकरणांत 201 जाणां कडल्यान 78 कोटी किमतीची घुवळी वखदां जप्त करपाक खात्याक यश आयलां अशें डीजीपी कुमार हांणी मुखार सांगलें। नाताळ तशेंच नव्या वर्साच्या हंगामांत आनी चडांत चड पर्यटक गोंयांत येवपाच्या काळांत गोंय राज्य फळफळावळ महामंडळ सोमार सावन भाजीपाल्याची खरेदी सुमार 20% वाडयतले अशी माहिती महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिल्या। कांदो, बटाट, टमाट अशा गरजेच्या वस्तूंचेर खासा लक्ष दिला। जी आदीच खरेदी करतात गोंयांत पुरवण केल्ल्या भाजये खातीर एक मुखेल सोर्सिंग हब आशिल्ल्या बेळगावी मार्केटांत विक्रेचे मर्यादीत दीस पळोवन हो उपाय आखला। जंय फकत बेरेस्तारा आनी शुक्रारा भाजयेची पावणी जाता गरजेच्या हिरव्या भाजयेचेर दर वाडचे नात अशें तांणी सांगले। नाताळाच्या दिसांनी भाजयांक जरी वाडटी मागणी आसली तरी भाजयांचे दर वाडचे नात हाची जतनाय गोंय राज्य फळफळावळ महामंडळ घेतले अशें जाळवणदारांनी सांगला। पुणेच्या लायन्स क्लब ऑफ फोंडा आनी गोवा सीपीआर हांणी दक्षिण गोंयांतल्या क्षयरोग दुयेंतींक डिसेंबर म्हयन्यांत फुकट जिवीत गरजेची वस्तूचें वांटप केलें। दक्षिण गोंयांतल्या भलायकी केंद्राच्या सुमार 125 दुयेंतींक ही जिवीत गरजेच्यो वस्तू दिल्यो। गोंय शिपयार्ड यार्डाच्या CSR येवजणे खाला दर वर्सा क्षयरोगी दुयेंतींक गरजेच्यो वस्तू वाडटात। ही कार्यावळ दक्षिण गोंयांतल्या चिखली, लोटली, फोंडेचे IDI हॉस्पिटल आनी दक्षिण गोंयांतल्या हेर भलायकी केंद्रान चालीक लायिल्ली। ह्या वेळार गोंय शिपयार्डचे मुखेल भलायकी अधिकारी डॉ वेदपाल तारी, गोवा शिपयार्डाचे मार्क गोन्साल्वीस, चिखली भलायकी केंद्राचे भलायकी अधिकारी, कार्यावळ समन्वयक सुदेश बोरकार, फोंडा लायन्स क्लबाचे अध्यक्ष शिवप्रसाद साळकर, लायन्स समीर शिंदे आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले। ह्या वेळार उलयतना कार्यक्रम समन्वयक सुदेश बोरकर आनी लायन्स क्लबाच्या कार्याची माहिती दिली। मुखार उलयताना तांणी सांगले की लायन्स क्लबाचे काम समाजाच्या जायत्या घटकांक मदतीच्या रुपान संवसारभर चालू आसा आनी गोंयच्या वेगवेगळ्या वाठारांतल्या लायन्स क्लबांनी समाज उपयोगी कामांसयत सतत चलयल्यात। ह्या वेळार उलयताना शिवप्रसाद साळकर हांणी सांगले की लायन्स क्लब ऑफ फोंडा पंचक्रोशी जायत्यो समाजीक उपेगी कार्यावळी चालीक लायतात। खेळ राजस्थानांतल्या कोटा हांगा जाल्ल्या अस्मिता खेलो इंडिया वेटलिफ्टिंग सर्तींत गोंयाक कांस्य पदक मेळ्ळां। गोंयची खेळगडी इराम खत्री हिणें पश्चीम विभाग बायल वेटलिफ्टिंग लीग अजिंक्यपद सर्तींत हें पदक जोडलां। 86 किलो वजन गटान वांटेकार जाल्ल्या खत्री हिणें स्नॅच विभागांत 56 जाल्यार क्लीन आनी चर्क विभागान 70 किलो अशें एकूण 126 किलो वजन उखल्लें। ह्या सर्तींतलें गोंयचें हें तिसरें पदक आसा। हवामान। पणजे वेधशाळेन दिल्ले म्हायती प्रमाण सध्या राज्यांत वातावरण सुकें आसा। आयज पणजेंत चडांत चड तापमान 31.5 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें 18 डिग्री सेल्सियस तशेंच मुरगांवां चडांत चड तापमान 31.6 डिग्री सेल्सियस आनी उण्यान उणें 18 डिग्री सेल्सियस नोंद जाला। परतून एक फावट मुखेल खबरो। राज्यांत जिल्हो पंचायतीच्या वेंचणुकेंत सांजे 4 मेरेन 63.69% मतदान जालें। मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी कोठंबी हांगा मतदान केलें। जिल्हो पंचायत वेंचणुके खातीर दक्षीण गोंयांतल्यान 25 जिल्हा पंचायत वांगडी वेंचून काडपा खातीर आयज जाल्लें मतदान सवस्तकायेन जालें। भारत विकास परिषद आनी हर घर सावरकर योजना पुणे हांच्या जोड पालवान फाल्यां 21 डिसेंबराक दिवचले स्वतंत्रवीर सावरकर हांचेर बरयल्ल्या लेखनाचेर आधारीत एक खासा कार्यावळ आयोजीत केल्या। आनी पणजे पुलीस मुख्यालयांत गोंय पुलीस स्थापणूक दीस म्हळ्यार रायजिंग डे कार्यावळ जाली। आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो। नमस्कार।